आभास कुमार गांगुलीला किशोर कुमार म्हणून आपण ओळखतो. दिलीप कुमार नावाचा व्यक्ती आज AR रहमान बनून आपल्या गळ्यातलं ताईत बनलाय. बेगम मुमताज जेहान देहलवी या नावाची नटी आजही मधुबाला म्हणून आपल्या हृदयावर हुकूमत गाजवते. नाव बदललं तरी आपल्याला त्यांच्या ज्या गोष्टींनी प्रभावित केलं त्या तशाच राहिल्या ना.
आणि म्हणूनच IBN लोकमतचं नाव आता News 18 लोकमत झालंय. तरी न्यूज तशाच असणार. बेस्ट IBN लोकमत आता आहे News 18 लोकमत.